चीनीमंडी.com पॉडकास्ट। शहाजहापूर मध्ये अवकाळी पावसाचा कहर, ऊस पिकाचे नुकसान। शहाजहापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा कहर झाला, ज्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला आणि शेकडो एकर ऊस पिकाचे नुकसान झाले। मोठ्या पावसामुळे शेकडो एकर उभ्या असलेल्या ऊसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। खडकपूरचे शेतकरी राम अवतार कश्यप यांनी सांगितले की माझे 150 एकर जमिनीत ऊसाची लागवड केली होती आणि 2 एकर जमिनीत तांदुळाची लागवड केली होती, पण मोठ्या पावसामुळे ही पिके खराब झाली आहेत। त्यांनी आरोप केला की नुकसानीचे आकलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणीही आमच्याशी संपर्क केला नाही। पीडित शेतकऱ्यांनी सांगितले की शहाजहापूरमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस झाला नव्हता, जेव्हा याची आवश्यकता होती आणि त्यांना सिंचनासाठी जनरेटरचा उपयोग करावा लागला, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त पैसा खर्च करावा लागला आणि आता अवकाळी पाऊस आणि वादळामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागते। दरम्यान ATM गिरिजेश कुमार चौधरी यांनी सांगितले की आमची पथके पावसामुळे खराब झालेल्या पिकांचे मूल्यांकन करतील आणि मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही सुद्धा करतील।